आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2024 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.5% राहील असा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज। केरळमध्ये वायनाड मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। महाराष्ट्रासह 6 राज्यात निवडणूक आयोगाकडून विशेष निरीक्षकांची नियुक्ती। तैवानमध्ये शक्तिशाली भूकंपानंतर सुनामी। छत्रपती संभाजीनगर छावणी परिसरात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू। आणि जागतिक महिला भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या इंद्रायणी देवीला कांस्य पदक। आणि आता बातम्या विस्तारानं। 2024 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास 7.5% दरानं होईल असा सुधारित अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे। जागतिक बँकेनं आधी या वर्षासाठी जो अंदाज व्यक्त केला होता त्यात 1.2% वाढ करून हा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला आहे। दक्षिण आशिया विकासासंदर्भातल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली। येत्या 2 वर्षात दक्षिण आशिया हा विभाग जागतिक पातळीवर सर्वाधिक विकसनशील विभाग ठरेल आणि 2025 या वर्षात त्याचा विकासदर 6.1% असेल असंही या अहवालात म्हटलं आहे। केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तत्पूर्वी त्यांनी कालपेट्टा इथं एका रोड शोचं नेतृत्व केलं। त्यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, के सी वेणुगोपाल आणि इतर नेते उपस्थित होते। एलडीएफ उमेदवार एनी राजा हेही आज अर्ज दाखल करणार आहेत। केरळचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन हे या मतदारसंघातून उद्या अर्ज भरणार आहेत, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। केरळात दुसऱ्या टप्प्यात या महिन्याच्या 26 तारखेला मतदान होणार आहे। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। 5 तारखेला छाननी होईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 तारखेपर्यंत असेल। केंद्रीय मंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह राज्यसभेच्या 11 सदस्यांना आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। महाराष्ट्रातल्या मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत हंडोरे यांचाही त्यात समावेश आहे। या आठवड्यात माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्यासह वरिष्ठ सभागृहातले 56 सदस्य निवृत्त झाले आहेत। मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या 7 जागांसाठी आज 21 जणांनी 27 नामांकनपत्रं दाखल केली। या जागांवर या महिन्याच्या 26 तारखेला निवडणूक होणार आहे। काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी जबलपूर आणि शहाडोल इथं प्रचारसभा घेतल्या। भाजपा नेत्या स्मृती इराणी आज खजुराहो इथं प्रचारसभेत उपस्थित राहणार आहेत। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काल छिंदवाडा इथं सभेला संबोधित केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयवर्धन सिंग यांनीही अनेक ठिकाणी प्रचारसभांना संबोधित केलं। जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर मतदारसंघात या महिन्याच्या 19 तारखेला पहिल्या टप्प्यातली निवडणूक होणार आहे। यासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। या मतदारसंघात 16,23,195 मतदार आहेत। निवडणूक आयोग आज दुपारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कायदा अंमलबजावणी संस्थांची आढावा बैठक घेणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, अनुचित प्रकारांना आळा घालणं तसंच आंतरराज्य सीमा आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर देखरेख याबद्दलचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। काल आयोगानं 7 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार या 4 राज्यांमध्ये तसंच आंध्र प्रदेश आणि ओदिशा या 2 राज्यात तिथं विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत अशा 6 राज्यात विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे। इयत्ता 1, 2, 7, 8, 10 आणि 12वीची 33 लाख शालेय पाठ्यपुस्तकं देशभरातल्या पुस्तक विक्रेत्यांकडे पाठवल्याचं एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं म्हटलं आहे। अन्य इयत्तांची पुस्तकं या महिन्यात उपलब्ध होतील। पालक आणि विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं कारण नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलंय। बाजारात पुस्तकं उपलब्ध नसल्याच्या बातम्यांवर आज परिषदेनं हे कारण दिलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। तैवानमध्ये पूर्व किनारी भागात आज झालेल्या भूकंपात किमान 7 जण ठार तर 700 अधिक जण जखमी झाले आहेत। 7.4 रिश्टर क्षमतेचा हा धक्का होता. प्राथमिक अहवालानुसार हुआलियन शहरातल्या अनेक इमारती कोसळल्या असून त्यात अनेक लोक अडकल्याचा अंदाज आहे. जपानच्या वेळेनुसार सकाळी 9:15 सुमाराला येनागुनी बेटावर 30 सेंटीमीटर त्सुनामीची नोंद झाली. त्सुनामीचा इशारा अजून कायम आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून 18 किलोमीटर दक्षिणेला समुद्रात सुमारे 19 किलोमीटर खोलीवर होता. प्राथमिक अहवालानुसार हुआलियन शहरातल्या अनेक इमारती कोसळल्या आहेत. चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपासंदर्भात मदतीसाठी 09052479 06 आपत्कालीन या आपत्कालीन क्रमांकावर आणि ad@ita.mea.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल असं भारत तैपेई संघटनेनं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या छावणी परिसरातल्या एका 3 मजली इमारतीला आज लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. यात 3 महिलांसह 2 बालकांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातल्या नागरिकांनी बचाव कार्य करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला होता. आगीचं कारण अद्याप कळालेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. थायलंडमधल्या फुकेत इथं सुरू असलेल्या जागतिक महिला भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या इंद्रायणी देवीनं 59 किलो वजनी गटात आज कांस्य पदक पटकावलं. देवीनं 196 किलो वजन उचललं. उत्तर कोरियाच्या कँग ह्यॉन गॉंगला सुवर्ण आणि वेलेन्शियाच्या कॅम्बी मिहेलला रौप्य पदक मिळालं. राष्ट्रकुल स्पर्धेत इंद्रायणी देवीनं रौप्य पदक पटकावलं होतं. येत्या उन्हाळ्यात विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोप पावलं उचलत असल्याचं केंद्रीय ऊर्जा आणि तसंच नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी सांगितलं. यासंदर्भात अनेक बैठका झाल्यानंतर ते काल नवी दिल्लीत बोलत होते. उन्हाळ्यात अजिबात भारनियमन केलं जाऊ नये यावर त्यांनी भर दिला. त्यांनी वीज उत्पादक कंपन्यांशीही या विषयावर चर्चा केली आणि देशातल्या वीज साठ्याचा आढावा घेतला. यंदाच्या उन्हाळ्यात वायव्य ईशान्य मध्य आणि द्विकल्पीय भारत वगळता देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यामुळे यंदा विजेची मागणी अधिक असेल. त्यामुळे सरकार त्यासाठी पूर्वतयारी करत आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा आशावाद आणि देशावरचा विश्वास यामुळे भांडवली बाजार उच्च मूल्य निर्धारण करत असल्याचं सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय महामंडळाच्या अध्यक्ष माधुरी पुरी बुच यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित 17व्या कॉर्पोरेट प्रशासन परिषदेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. इस्रायलच्या सशस्त्र दलानं काल गाझाच्या वर्ल्ड ट्रेड सेंट्रल किचन या मानवतावादी गटाच्या ताफ्यावर अनवधनानं हल्ला केला असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात 6 मदत कर्मचारी आणि 1 पॅलेस्टिनी चालक ठार झाला आहे. या घटनेबद्दल दुःख असल्याचं नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून वर्ल्ड सेंट्रल किचननं गाझामध्ये अन्न मदत वितरित करण्याचं कार्य स्थगित केलं आहे. भारताशी असलेले पाकिस्तानचे संबंध तिथल्या निवडणुकीनंतर अधिक सुधारतील अशी आशा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. श्रोते हो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं आपल्यासाठी सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 6:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2024 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.5% राहील असा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज. केरळमध्ये वायनाड मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महाराष्ट्रासह 6 राज्यात निवडणूक आयोगाकडे विशेष निरीक्षकांची नियुक्ती. तैवानमध्ये शक्तिशाली भूकंपानंतर सुनामी. छत्रपती संभाजीनगर छावणी परिसरात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. आणि जागतिक महिला भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या इंद्रायणी देवीला कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.